आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार। दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर। नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा। बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी। आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत। भारत आणि जपाननं सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी केली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि जपानचे संरक्षण मंत्री शिंझिरो कोइझुमी यांच्यात नवी दिल्लीत चर्चा झाली, त्यानंतर हा सामंजस्य करार झाला। जागतिक पातळीवर जलवाहतुकीत येणाऱ्या अडथळ्यांविषयी राजनाथ सिंग यांनी चिंता व्यक्त केली।
हमारी मेरीटाइम लाइफ लाइन्स बढ़ती हुई वल्नरेबिलिटीज का सामना कर रही हैं। फ्रीडम ऑफ नेविगेशन, ओवरफ्लाइट और अनहिंडर्ड लॉफुल कॉमर्स को सुनिश्चित करना सिर्फ इकोनॉमिक नेसेसिटी नहीं है, बल्कि यह एक स्ट्रेटेजिक इम्परेटिव भी है। इंडियन ओशन और पब्लिक ओशन की सुरक्षा आपस में गहरे रूप से जुड़ी हुई है, इसलिए इंडिया के महासागर विजन यानी म्यूचुअल एंड होलिस्टिक एडवांसमेंट फॉर सिक्योरिटी एंड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन और जापान के फ्री एंड ओपन इंडो पैसिफिक इनिशिएटिव्स के बीच क्लोज अलाइनमेंट आज पहले से भी कहीं ज्यादा जरूरी है।
केंद्र सरकारनं दिल्लीसाठीचा मास्टर प्लॅन अर्थात बृहत आराखडा 2047 आज प्रसिद्ध केला। त्यानुसार 40 लाख घरांची बांधणी, उंच इमारती, मेट्रोचं जाळं 640 किलोमीटर पर्यंत वाढवणं यासारखे प्रस्ताव यात मांडले आहेत। दिल्लीचे नायब राज्यपाल टी एस संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यावेळी उपस्थित होते। दिल्लीतले ठराविक भाग वगळता इतरत्र उंच इमारतींवरचे निर्बंध सरकारनं हटवले आहेत। इयत्ता 6वीपासून रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य प्रशिक्षण तर 9वीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करायचा प्रस्ताव नीती आयोगानं मांडला आहे। मुलांमध्ये कौशल्य विकास लवकर सुरू व्हावा आणि त्यासाठी यांचा समावेश शालेय शिक्षणातच व्हावा असं आयोगानं म्हटलं आहे। तसंच सामान्य रोजगार क्षमता आणि नवोन्मेष कौशल्य हा विषय 11वी आणि 12वीपर्यंत शिकवण्यात यावा असंही आयोगानं आपल्या अहवालात सुचवलं आहे। 9 पेक्षा जास्त सिमकार्ड्स नावावर असलेल्यांना नवी मोबाईल कनेक्शन्स देऊ नयेत अशा सूचना टेलिकम्युनिकेशन विभागाने टेलिकॉम ऑपरेटर्सना दिल्या आहेत। ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त सिमकार्ड्स घेता येऊ नयेत यासाठी या महिन्याच्या 24 तारखेपासून कडक पावलं उचलायच्या सूचनाही विभागानं दिल्या आहेत। आगामी सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा नियमित ठेवण्याकरता केंद्र सरकारनं साखरेच्या देशांतर्गत साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत। त्यानुसार 10 टनांची मासिक उलाढाल करणाऱ्या घाऊक ग्राहकांना आता 15 दिवस पुरेल त्यापेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही। येत्या 1 सप्टेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत हा आदेश लागू राहील। वार्षिक आकडेवारीच्या निकषांवर साखरेचे भाव 18 ऑगस्टपर्यंत 13% वाढले आहेत। तसंच येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात साखरेच्या उपलब्धतेबद्दल अनिश्चितता आहे। त्यादृष्टीनं हा निर्णय घेतला असून तो मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्स, अन्न प्रक्रिया उद्योग आणि इतर मोठ्या ग्राहकांना लागू राहील। सरकारी किंवा निमसरकारी संस्थांना हा निर्णय लागू नसेल। गेल्या महिन्यात सरकारनं दिलेल्या आदेशानुसार कुठल्याही वितरकाला 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी आवश्यक साठा ठेवता येणार नाही, तसंच जास्तीत जास्त 4000 क्विंटल साठवून ठेवता येईल असं सरकारनं स्पष्ट केलं आहे। सुटं किंवा सीलबंद नसलेलं खाद्यतेल असुरक्षित असून त्यात भेसळ आढळल्यानं ग्राहकांनी ते खरेदी करू नये असं आवाहन FDA अर्थात अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलं आहे। ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। भेसळ, अयोग्य पॅकेजिंग आणि साठवणूक तसंच वाहतूक याबाबतच्या नियम उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर FDA खाद्यतेलासाठी नियम पालनाचे आदेश जारी केल्याचं ते म्हणाले। यात शेंगदाणा, मोहरी, सूर्यफूल, राईस ब्रँड, पाम, नारळ आणि मका यासारख्या तेलांचा समावेश आहे। खाद्यतेलाचा व्यवसाय करणाऱ्या सर्वांना हे आदेश लागू राहतील या आदेशामागचा उद्देशही मुंढे यांनी यावेळी स्पष्ट केला।
कंप्लायन्स ऑर्डर मला का काढावं लागतंय आणि हे माध्यम मी का स्वीकारलं त्याचं कारणच हे आहे. याच्यामध्ये अवेअरनेस पण झाला पाहिजे, नागरिकांमध्ये झाला पाहिजे, एबीओज मध्ये झाला पाहिजे, आमच्या अधिकाऱ्यांनी त्याप्रमाणे त्याच्याकडे बघितलं पाहिजे. सो दी सगळे स्टेक होल्डरला जर हे माहीत झालं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन कंप्लायन्स आणखी चांगल्या पद्धतीनं होईल. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
सुट्या तेलाचं उत्पादन, त्याचा स्रोत याची कुठलीही माहिती स्पष्टपणे दिलेली नसल्यानं त्याचा मागोवा घेऊन कारवाई करणं कठीण असतं, त्यामुळे ते खरेदी करू नये असं आवाहन मुंढे यांनी केलं. तसंच सीलबंद तेल खरेदी करताना त्याचं नाव, उत्पादन आणि समाप्तीची तारीख तपासावी असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठीच्या उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं आज केली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सुभाष रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती काम करेल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ल आणि मेघालयाचे माजी पोलीस महासंचालक LR बिश्नोई यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसी बळाच्या अवाजवी वापराबरोबरच आंदोलकांनी केलेला हिंसाचार, विशेषतः महिला आंदोलनकर्त्यांचा छळ आणि छेडछाडीच्या आरोपांची चौकशी ही समिती करणार आहे. झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाला झारखंड उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. 11वी ते 13वी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय न्यायालयानं स्थगित केला, तसंच खाद्य सुरक्षा अधिकारी पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयही न्यायालयानं स्थगित केला आहे. या परीक्षांमधून 342 उमेदवार पात्र ठरले होते. काँग्रेसचे माजी नेते आणि माजी खासदार सज्जन कुमार यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानं दिली आहे. 1984 दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगलींप्रकरणी दोषी ठरल्यानं ते तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. 3 वेळा लोकसभेवर निवडून गेलेले सज्जन कुमार यांनी 2018 दोषी ठरल्यावर पक्षाचा राजीनामा दिला होता. गुजरातमध्ये भावनगर इथल्या बनावट दारू प्रकरणात मृतांची संख्या आता 7 झाली आहे. 30 जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 21 जणांविरोधात FIR दाखल झाला असून 12 जणांना अटक केल्याचं भावनगरच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितलं. गुजरात राज्यात दारूबंदी लागू असून मध्य प्रदेशातून ही दारू आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पुढचा तपास सुरू आहे. अन्नपदार्थ आणि ग्राहकोपयोगी उत्पादनांचं परीक्षण करणाऱ्या राष्ट्रीय परीक्षण शाळेचा कायापालट करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांच्याशी चर्चा केली. उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षिततेबाबत तडजोड होऊ नये याकरता संस्थेत मूलगामी बदल करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. भारतीय अन्न महामंडळाशी संबंधित मुद्द्यांवर जोशी यांनी दुसरी बैठक घेतली. बांगलादेशात 35 वर्षांनंतर झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी झाले आहेत. त्यांनी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष आणि 11 पक्षांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार ओली अहमद यांचा पराभव केला. आलमगीर यांना 255 तर ओली यांना 88 मतं मिळाल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त MMM नसीरुद्दीन यांनी दिली. आलमगीर यांचा शपथविधी उद्या बंगभवनच्या दरबार हॉलमध्ये होणार आहे. बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं आज उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांनी जपानच्या 7व्या मानांकित जोडीचा 21-16 21-12 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. नवी दिल्लीत इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर या स्पर्धा सुरू आहेत. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत PV सिंधूला आज पराभव पत्करावा लागला. चीनच्या वांग झी यी हिनं तिला 11-21, 21-15, 17-21 असं पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सागरी सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि जपानमध्ये सामंजस्य करार. दिल्लीसाठीचा बृहत आराखडा केंद्र सरकारकडून जाहीर. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या चौकशीसाठीच्या समिती सदस्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा. बांगलादेश राष्ट्रपतीपदी नॅशनलिस्ट पार्टीचे मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर विजयी आणि बॅडमिंटन विश्वचषक स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.